नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजिवडा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपा नेते राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज दुसरी यादी जाहीर केली. यात अणुशक्तीनगर इथून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव कवठे महाकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी इथून सुनील टिंगरे, शिरूर इथून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षानं चिखलीकर यांना लोहा मतदारसंघातून तर सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व इथून उमेदवारी जाहीर केली. राज्यात आचारसंहितेच्या काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. आज पुण्यातून 138 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. तसंच राज्यात कालपर्यंत 90,74,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या 10 नोव्हेंबरला पूर्ण होत असून न्यायमूर्ती खन्ना येत्या 11 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीशपदाची सूत्र स्वीकारतील. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 663 अंकांनी घसरला आणि 79,402 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 219 अंकांनी घसरला आणि 24,181 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.